బచ్చు చకులి, ఏ బచ్చు, ఏ ఆ షుట్టి మనం భండన్ భండన్ ఖేళతాయి వాటి. ఏ మగ మళ్ళా పణ గేనా తుమ్మధ్య ఖేళాలా, మీ పణ ఆశా బస్తో బగ. ఏ హస్ నా హస్ హస్
ఏ అసలు అసలు బగా మళ్ళా
హా
మీ బోలనారస్ నే
బోలనారస్ నే पण बोलणार नाही तर मी तुला बागेमध्ये फिरायला कसं काय नेणार?
आम्ही मुळीच येणार नाही. जा
हा, तो नाही येणार, तू पण नाही येणार.
काही बोलू नकोस त्यांच्याशी. मनाला येईल तसं वागायचं, वाटेल तसं बोलायचं, कुठून तरी मला छळायचं एवढंच ठाऊक आहे त्यांना.
अच्छा, म्हणजे तू रागावलीस हो यांच्यावर? तरीच म्हटलं ती अशी हुप्पावून काय बसली आहेत. ए छकुली, ए छकुली, तू खरंच रागावली? हे बोल ना. हस ना ग, छोटू मामावर पण रागावली तुझ्या? हसणार नाहीस? अरे बाप रे, भयंकर राग आलेला दिसतोय. एवढंच तुझ्या नाक? पण केवढा राग आहे त्या नाकावर?
नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. माझी लाडली ग, माझी गोडली ग, सांगा आमच्या छकुलीला झालं तरी काय. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय.
त्याचं काय झालं? एक होती मुलगी, एकदा की नाही ती जाम रुसली, जाम रुसली, जाम रुसली, कोपऱ्यात जाऊन बसली.
काही केल्या हसे ना, पुन्हा अशी बोले ना. काही केल्या हसे ना, पुन्हा अशी बोले ना. साऱ्या घराला असं झालं की, साऱ्या घराला असं झालं की, ते माय धरणी ठाय. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. रम पम पम, रम पम पम, रम पम 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 पम.
तिला समजवायला कोण कोण आलं माहितीये?
आधी आलं अस्वल, बसलं मारून फतकल. आधी आलं अस्वल, बसलं मारून फतकल. कारण त्याच्या लक्षात आलं, कारण त्याच्या लक्षात आलं, त्याच्या चड्डीच तुटलंय बक्कल. त्याच्या चड्डीच तुटलंय बक्कल, त्याच्या चड्डीच तुटलंय बक्कल, त्याच्या चड्डीच तुटलंय बक्कल. मग आला ससा, मग आला ससा, पांढऱ्या शुभ्र लोकरीचा गुंडा जसा म्हणतो कसा. बघा बघा मी तिला हसवतो कसा.
पण झालं काय माहितीये?
गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा. माकडोबा आले उड्या मारी टणा टणा, माकडोबा आले उड्या मारी टणा टणा. किवल्या बावल्या केल्या, टिवल्या बावल्या केल्या पण त्यांची ही दैना.
टिवल्या बावल्या केल्या पण त्यांची ही दैना.
एकूण काय कुणाचा काही चालले ना उपाय. चालले ना, चालले ना, चालले ना उपाय.
चालले ना, चालले ना, चालले ना उपाय.
मग आला मामा.
उंदीर मामा?
मग
चांदू मामा?
नाही रे, छोटू मामा, त्याचा काही न्यारास ढंग, पाहून सारा रागरंग तो म्हणतो कसा।
मंडळी हो ऐका सांगतो गोष्ट दोन मुलांची, मंडळी हो ऐका सांगतो गोष्ट दोन मुलांची, पांडूची बंडूची, पांडू आणि बंडूची, पांडूची बंडूची, पांडू आणि बंडूची। पांडू आणि बंडू दोन होती मुलं, एक होत शहाण एक होत खुळ। पांडू आणि बंडू दोन होती मुलं, एक होत शहाण एक होत खुळ। पांडू होता हुशार बंडू होता मठ्ठ, पांडू ऐके आईचं बंडू करी हट्ट। पांडू होता पठ्या बंडू होता रड्या, पांडू खाई पेढे बंडू खाई छड्या। आई 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 आई। पांडू होता गुणी बंडू होता उच्च, पांडू होता गुणी बंडू होता उच्च। मी आहे पांडू आणि बंडू कोण तुच्छ।
पोरगी बोलली की आणि हसली सुद्धा।
नाकावरच्या रागाला औषध काय, नाकावरच्या रागाला औषध काय, नाकावरच्या रागाला औषध काय। गालांचा खवानी ओठांची साय,